येसु म्हणतोय. त्याची दोन मुलं असतात त्यावर अध्यक्ष. एक मुलगा म्हणतो बहुतेक आपले बाबा भगवंताचं नाव घेत आहेत, वासुदेव केशव म्हणतायत बहुतेक. दुसरा म्हणतो अरे हा कधी गेला नाही पंढरपूरला, हा कसं काय नाव घेईल भगवंतांचं. दुसरा म्हणतो की कदाचित असं असेल कारण पूर्वीची लोक हे धन हे बँकेत ठेवत नव्हते, पूर्वी बँका नव्हत्या, कदाचित त्यानं धन त्या कोपऱ्यात बहुतेक पुरून ठेवलं असणार आहे. मग आपण काय करूया, ह्याला जर बोलता येत नाही आपण डॉक्टरना बोलून आणूया, आंतरला काहीतरी थोडं दवा देऊन थोडं काहीतरी बोलले तर आपल्याला धन मिळून जाईल, मग डॉक्टरना बोलतात ते. डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर म्हणतात काय झालं, म्हणजे अशा प्रकारे आम्हाला थोडं आमच्या वडिलांना काहीतरी बोलायचे आहे पण ते बोलू शकत नाहीत, तुम्ही काहीतरी करा. ते म्हणले मी काहीतरी करू शकतो परंतु याला चार्ज द्यायला लागेल. मग काय तर दोन हजार रुपये ठरले घेण्याचे, दोन डॉक्टरने 2000 रुपये घेतले आणि त्यांना काय दवाई दिली. आणि नंतर तो म्हातारा असं हात दाखवतोय, तो काय बोलला, थोडा वेळच बोलला तो. तो म्हणला अरे मूर्खांनो अजून मी जिवंत आहे, तोपर्यंत तुमची दशा संसाराची. त्या ठिकाणी बघा ते वासरू केरसुनी खातोय. म्हणजे या ठिकाणी असा अर्थ काय की मरेपर्यंत देखील ती आसक्ती जात नाहीये. म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे व्यक्तीचं भगवत भक्तिमय जीवन कधी सुरू होतच नाही आहे शेवटपर्यंत. जसं एकदा एक साधू असतात, गुरु असतात आणि त्याचा एक शिष्य असतो, तो देखील शिष्याचा वयवर झालेला असतो, त्याचं 50 पुढे वय गेलेलं असतं. आणि आता शिष्य येतो म्हणतो गुरुना की गुरुवर्य माझा जो वडला माझा जो मुलगा आहे आणि त्या मुलाचा मुलगा माझा नातू आहे तो मला बाबा म्हणतोय, बाबा बाबा हाक मारतो, याचा अर्थ काय हो. तो गुरु म्हणतो अरे बाबा म्हणजे काय, आता तू बाबाजी म्हटलं पाहिजे. मी तो वनात गेलं पाहिजे, तू बाबाजी म्हटलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे ठीक आहे, जर पुढच्याला म्हणला ना तर मी वनात जायला तयार होतो लगेच. आणि मग परत तो घरी गेला, 4-5 महिने निघून गेले, पुन्हा तो मुलगा म्हणला बाबा बाबा हाक मारली, म्हणते लगेच बॅग पॅक केली, हातात जम्मा घेतली, निघाला तो वनामध्ये. आणि काही अंतर गेला तेवढ्यात त्याची मुलगीचा एक मुलगा असतो, तो म्हणतो ना 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 म्हणतो. अरे मग नाना म्हणजे काय. तर पुन्हा तो माघार येतो घरामध्ये, पुन्हा गुरुला भेटतो, म्हणतो की गुरु म्हटले काय तू गेला नाही वनामध्ये. नाही नाही मी प्रयत्न केला देखील, मी बॅग घेऊन गेलो, मला बाबा म्हटला मी गेलो, पण काय झालं माझी मुलीचा मुलगा म्हणला की ना 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 म्हणला. नाना म्हणजे काय, नका जाऊ नका जाऊ. तर गुरु म्हणाले तुला बाबाचा अर्थ कळला नाही का उदर, नानाचा अर्थ कसा कळला लगेच. म्हणजे काय की तुला ही सोडा इच्छा नाहीये, भौतिक जीवन तो सोडा इच्छा नाहीये, तू इतका आसक्त आहे समाजा भौतिक जीवनाप्रती, तू इच्छा नाही जाण्याची. म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतं की कशा प्रकारे एक व्यक्तीला हे जीवन त्याग करून पुन्हा भगवतचरणी गेलं पाहिजे, परंतु आसक्त सोडण्यावर कठीण आहे, एवढं सोपं नाहीये. म्हणून आपण पाहतो की ज्या वेळेला जनक महाराज हे राज्य करत होते त्यावेळेला त्यांच्या राज्यामध्ये अष्टोकी मुनी येतात आणि आल्या त्यांना मग बसे आसन देतात अष्टोकी मुनींना. आणि आसन दिल्यानंतर जनक महाराज म्हणतात की माझा एक प्रश्न आहे की या जगाप्रती आसक्त काही सोडायची, मी फार आसक्त आहे. आता त्यांचं उत्तर म्हणजे प्रत्येकी स्टाईल उत्तर त्यांची स्टाईल असते प्रश्न उत्तर देण्याची. अष्टोकर मुनी बसले होते, त्यांनी विचारले की आसक्त सोडायची कशी, तर लगेच उठले आणि पळ सुटले आणि मुनी बाहेर पळ सुटले. त्यांच्या मग राजा बोलतायत अरे काय झालं अचानक मुनी, मी तर साधा प्रश्न विचारला होता. ते बाहेर गेले, एका झाडाला मिठी मारली जोरदारशी आणि म्हणले सोड सोड सोड. जनक महाराज म्हणले काय चाललंय, अरे तुम्ही असं कसं काय करताय. नाही म्हणले मला झाड सोडत नाहीये. तर जनक महाराज म्हणाले अहो तसं नाहीये, तुम्ही झाडाला पकडले, झाडाला तुम्ही पकडलेलं आहे, तुम्ही सोडा झाडाला. तर म्हणजे हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं की आपणच या जगामध्ये प्रत्येक वस्तूला पकवून ठेवलेलं आहे, ही माझी वस्तू ती माझी वस्तू, आणि इतकं आसक्त झालं आपण की सोडायला तयार नाही. आणि हेच या ठिकाणी दुःखाचं कारण आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे व्यक्तीचं जीवन हे पूर्ण प्लॅन असलं पाहिजे जीवनामध्ये. जसं एक फार सुंदर वर्ण येतं भागवतामध्येच, कर्दमुनी देवीत संवाद आहे. तर त्यावेळेला कर्दमुनी तपस्या करत असतात आणि त्याने कुटी बांधल्याची कुठे तपस्या करत असतात कर्दमुनी. आणि इकडं मनु आणि शतरूपा यांना भगवान सांगतायत की तुम्ही काय करा, तुम्ही त्या मुनींना भेटा आणि तुमची मुलगी देव होती तिचा विवाह त्याच करा, त्या मुनीबरोबर त्याचा विवाह करून द्या. आणि त्यावेळेला शत्रुपा मनु महाराज आणि देवहूती तिघही त्यांच्या आश्रमावर येतात, कर्दमुनी आश्रम येतात आणि बघतात तर कर्दमुनी या कुटीमध्ये बसून ध्यान लावलं त्यांनी आणि कर्दमुनी समजतं की त्या ठिकाणी आता कोणते आलेलं आहे. म्हणून ते बघतात तर अरे साक्षात मनु महाराज आहेत, शत्रुपा आहे. विचारून हे काय कारण, तुम्ही कसं काय आला या कुटीमध्ये, काय सेवा आहे का माझ्यासाठी. त्यावेळेला मनु महाराज म्हणतात की भगवंतांनी आम्हाला सांगितलेलं आहे की माझी जी मुलगी देवहूती आहे हिला तुमच्याशी विवाह करायचा आहे. म्हणजे ठीक आहे, मग काय करायचं, तर म्हणलं विवाह करायचा आहे तर तुम्ही काय करणार. ते म्हणले की मग माझा असा मी विवाह करायला तयार आहे पण माझी एक अट आहे. काय अट आहे, ज्या वेळेला त्याला मुलगा होईल त्याला मी वनगमन करेन. म्हणजे असं का बरं, नाही म्हणले मला देखील माझं जीवन सार्थक केलं पाहिजे, माझं करतोय मी करणार, करतोय केल्यानंतर माझं जीवन मला सार्थक केलं पाहिजे, तेव्हा मी वना जाणार, लगेच निघून जाणार वनामध्ये. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आणि मग त्यावेळेला तिथून मनु महाराज निघून गेले आणि मग लगेच पुन्हा हे जे कर्दमुनी आहेत ते पुन्हा आपल्या समाधीमध्ये लीन झाले. तर त्या ठिकाणी प्रूपात लिहित आहे, तर हे आहे प्लॅनिंग जीवनाचं की कर्दमुनी सारखे महान ऋषी मुनी देखील आपल्या जीवनाचं पूर्ण प्लॅनिंग करतात, कशा प्रकारे माझं मी कर्तव्य पूर्ण करेन आणि माझं जे उर्वरित आयुष्य आहे उत्तरार्ध आहे ते पूर्णपणे भगवच्याने समर्पित करेन. आणि तात्पर्य म्हणजे प्रूपात लिहित आहेत त्या ठिकाणी प्रूपादांनी एक वैष्णव कसा गंभीर असतोय ही चर्चा केली आहे की कर्दमुनींनी साधना करत असताना थोडा वेळ थांबले, काही महत्वाचे मुद्दे बोलले, पुन्हा साधनेमध्ये मग्न झाले. तर ते म्हणतात गंभीर याचा अर्थ काय, गंभीर भक्त हा कधीही व्यर्थ बडबड करत नाही, तो कामापुरतं बोलेल पुन्हा भगवत चिंतनामध्ये मग्न होईल. म्हणून आपण पाहतो की या ठिकाणी प्रत्येक जे राजे होऊन गेले आहेत इतिहासामध्ये, म्हणजे त्यात युधिष्ठिर महाराज असतील, परीक्षित महाराज असतील, प्रत्येकानं आपापलं प्लॅन केलं आहे पूर्णपणे, सर्वांनी प्रथाहळू ग्रहत्याग करून वनामध्ये निघून गेले आहेत. इवन दशरथ महाराज देखील ज्याला त्यांनी पाहिलं की आपल्या डोक्यावर केस पांढरे झाले आहेत, म्हणतात आपण रामाचा राज्याभिषेक करूया आणि आपण वनात निघून जाऊया. तर अशा प्रकारे इतिहासामध्ये आणि असे कित्येक लोकांनी आपलं जीवन पूर्णपणे विरक्तीचा स्वीकार करून ह्या जगातून पलायन करून आपलं जीवन सार्थक केलं आहे. पण एक अतिशय सुंदर चैतन्य चेतनामध्ये महाप्रभू वर्णन करतायत की अशी जी विरक्ती आहे, असं जी वैराग्य आहे, हे वैराग्य जर तथाकथित असेल किंवा हे जर कृत्रिम असेल तर असा वैरागी हा वैरागी बनू शकत नाहीये. तो केवळ दिखावा करेल, अरे मी वैरागी आहे, मी साधू आहे, मी वैरागी आहे, परंतु तो ते वैराग्य टिकवू शकत नाहीये. म्हणून महाप्रभूंनी अरुणादास गोस्वामींना फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात की मर्कट वैराग्य ना करे लोका देखाय्या, यथायोग्य विषय म्हणजे अनासक्त हय्या. की असं तू अर्थात दास गोस्वामी जे आहेत ते घरातून निघून चालले होते, तर ते म्हणले की तू असं काही मर्कट वगैरे दाखवू नकोस. मर्कट म्हणजे माकडासारखं वैराग्य. माकड काय करतं वनामध्ये, ते नग्न राहतं, झाडाचा पाला खात असतं, परंतु त्याच्याबरोबर कितीतरी माद्या राहत असतात माकडाबरोबर. म्हणते की मर्कट वैराग्य ना करे लोकात एकाय्या, तू जगाला दाखवायला असं वैराग्य दाखवू नकोस, तर काय कर, यथायोग्य विषय म्हणजे अनासक्त हय्या. आता तू या ठिकाणी राहा, जेवढं आवश्यक आहे तेवढा स्वीकार कर, यथायोग्य विषय म्हणजे. पण कसं अनासक्त आहे या, म्हणजे गीतेमध्ये काय म्हणलंय की कमलपत्र मिवांपासून, कमलपत्र हे पाण्यामध्ये असतं पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाहीये, अगदी त्या प्रकारे तू ते जीवन जग, अनासक्त होऊन ते विषयाचा तू भोग करू शकतोस. पण पुढे ते काय म्हणतात, अंतरनिष्ठा करी बाह्य लोक व्यवहार, अचिरात कृष्ण तुमार करबेने उद्धार. परंतु तू काय कर, अंतरामध्ये निष्ठेने भजन कर, भक्ती कर. अर्थात भक्ती ही दाखवायची गोष्ट नाहीये, भक्ती ही अनुभव करण्याची गोष्ट आहे. भक्ती ही अंतरामध्ये आत्मसुख उत्पन्न करणारी वस्तू आहे, ती जगाला दाखवायची गोष्ट नाही. भक्ती मी किती श्रेष्ठ भक्त आहे दाखवायची गरज नाहीये. तरी म्हणते की अंतर निष्ठा करे, अंतरामध्ये तू निष्ठेने भजन कर आणि पुढे काय म्हणतात ते, तुझा बाह्य लोकव्यवहार जो आहे तो सामान्य लोकव्यवहार कर बाहेर समाजामध्ये, पण भजननिष्ठेने करायचं. आणि पुढे काय म्हणतात ते, अचिरात कृष्ण तोमार करेबेन उद्धार. जर अशा प्रकारे जीवन जगला तो भगवान निश्चितपणे अचिरात म्हणजे लगेचच उद्धार करायला तयार आहेत. म्हणून असं मोठा अवडंब करण्याची गरज नाहीये, मी अनासक्त आहे, मी वैराग्य आहे, नाही काही गरज नाहीये. जर निश्चयाने भजन केलं तर भगवंत हे त्याचा उद्धार करायला नेहमी तयार आहेत. आणि भजन कसं केलं पाहिजे तर भागवत मध्ये वर्णन येतं की वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजित जनयत्व आश्य वैराग्यम ज्ञानम च अहेतुकम. ज्यावेळी साधक हा वासुदेवांची भक्ती करण्यामध्ये पूर्णपणे निमग्न होतो त्यावेळेला ज्ञान आणि वैराग्य आपोआप प्रकट होतो, त्याला काही वेगळा प्रयत्न करायची गरज नाहीये ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी, आपोआप प्रकट होतो. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की म्हणून प्रभुपादांनी अशी आपली व्यवस्था केली आहे की दररोज आपल्याला भागवत श्रवण करण्याची संधी दिली प्रभुपादांनी, प्रत्येकाला संधी आहे ते, त्याला आणखी वेगळा प्रयत्न करायची गरज नाहीये, वेगळा वेळ करायची गरज नाहीये. असं काही शेड्यूल तयार केले प्रभुपादांनी, त्यामध्ये सर्व आपली प्रोग्राम आहे, मॉर्निंग प्रोग्राम, साधना, जप, भागवतम, हे पूर्ण जी विधी आहे, या विधीमध्ये येनोळीनुसार भक्तीच्या 50 अंगाचं पालन तर पूर्ण होतं, त्याला काही वेगळा वेळ काढायची गरज पण नाहीये. म्हणून म्हणलेलं आहे की केवळ भागवत विधी किंवा भगवंतांचं जर भागवत श्रवण केलं, भक्तमय जीवन जगलं, तर निश्चितपणे अचिरात लगेच आपण वैराग्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ठिकाणी पाहतो आपण की अशा प्रकारे असे अनेक लोकांनी आपलं जीवन, पूर्वी आपलं सर्व कर्तव्य कर्म करून आपलं जीवन सार्थक केलं. जसं कुंती महाराणी म्हणते की हे भगवंता, माझी एकच प्रार्थना आहे की मला माझ्या दोन्ही कुळाप्रती जी काय आसक्ती आहे, अर्थात माझं पित्याचं कुळ आणि माझ्या पतीचं कुळ कुरुवंश, ती आसक्ती तुम्ही कट करून टाका आणि माझं जीवन तुम्ही चरणी पूर्णपणे समर्पित करून घ्या, अशी कुंती महाराणी प्रार्थना करते. भीष्मदेव म्हणतायत त्यांच्या प्रार्थनेमध्ये, हे भगवंता, मी माझं जीवन पूर्णपणे माझ्या जो शपथ घेतल्याप्रमाणे पालन केलेलं आहे, मी जीवनभर ब्रह्मचर्याचं पालन करेन आणि शेवटी मी आयुष्यभर या कुरु राजाच्या गादीचं मी रक्षण करेन, हे पूर्ण केलेलं आहे. आणि आता शेवटी माझे सर्व शरीर अर्जुनाच्या बाणाने पूर्णपणे छेदून केलं आहे, पार पडलं केलं आहे पूर्णपणे, मी खाली पडलेलो आहे, आता माझं मन तुमच्या चरणी पूर्णपणे लावून घ्या, हे भीष्मदेव प्रार्थना करतायत. तर सांगायचा मुद्दा हा, तर प्रत्येक घटनेमध्ये आपण पाहिलं इतिहासामध्ये की प्रत्येक व्यक्तीनं आपले जीवनाचं उत्थार अशा प्रकारे परिपूर्ण केलेलं आहे आणि शेवटी भगवंतांच्या चरणात आश्रय घेतलेला आहे, आणि हीच खरी जीवनाची परिपूर्णत्व आहे, आणि हाच तर खरं भगवंताचा प्लॅन आहे हे जग निर्माण करण्याचा. म्हणून या ठिकाणी हा जो सुद्युम्न राजा आहे यानं आपलं जीवन अशा प्रकारे परिपूर्ण केलेलं आहे, तर हे या आजच्या श्लोकाचं तात्पर्य आहे या ठिकाणी आपण पाहिलं. तर आज एक विशेष दिवस आहे तो म्हणजे नारद जयंती, अर्थात नारद नाव घेतले लोकांना एक चुकीची भावना येते मनामध्ये, नारद म्हणजे कोण, बाबा भांडण लावतो ते म्हणतात कळीचा नारद, काय काय लोक म्हणतात हा काय मी कळल्यावर कुठंतरी कुठंतरी भांडण लावून टाकायचं. तर आज मी प्रयत्न करेन कशाप्रकारे नारद हे असे नारद नाहीत, नारद मुनी किती महान आहेत हे आपण चर्चा करूया, आणि केवळ नारद मुनींच्या कृपेमुळं आपण या ठिकाणी बसून आज कथा ऐकतोय. तर त्यांनी जर तो प्रचार नसता केला तर आपणाला भगवंत, भागवत आणि काय कळलं नसतं. तर आपण आज प्रयत्न करूया की नारद मुनी हे नक्की कोण आहेत, आणि खरोखर ते केवळ भांडणं लावत नाहीत हे आपण चर्चा करूया याविषयी. तर भागवत मध्ये वर्णन येतं की वास्तविक नारद मुनी हे पहिले अंतराळवीर आहेत, म्हणजे ते कुठंही प्रवास करू शकतात विना व्हिसा, विना पासपोर्ट त्यांना काही पासपोर्टची गरज नाहीये, त्यांना व्हिसाची गरज नाहीये, ते कुठंही प्रवास करू शकतात. या संपूर्ण त्रिलोक भवनामध्ये कुठे जाऊ शकतात नारद मुनी. नारद मुनी कोण आहेत तर भागवत मध्ये वर्णन येतं, स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मुनु प्रल्हादो जनको भीष्मो बली वयासकी स्वयं. भागवत मध्ये हे 12 महाजनांचं वर्णन केलेलं आहे, तर 12 महाजनपैकी नारद मुनी हे एक महाजन आहेत. आणि भागवत सांगतं की या 12 लोकांनाच भगवतभक्ती कळलेली आहे आणि आपण जर त्यांचं अनुगमन केलं तर आपल्याला देखील भगवंत कोण नाही कळतील. तर हे नारद मुनी थोडक्यात माहिती अशी आहे. तर एक मुद्दा असा येतो की नारद मुनी अशा प्रकारे कुठं कुठं असं कळ का लावतात. उदाहरणार्थ आपण पाहूया की कंस ज्यावेळेला देवकीचा विवाह होतो, विवाहाच्या प्रसंगी आपल्याला माहित आहे की कशाप्रकारे आकाशवाणी होते की हे मूर कंस या देवकीचा 8वा पुत्राचा वध करेल म्हणून, आणि मग लगेच कंस तिला मारायला उठतो अशा प्रकारे ती कथा आपल्याला माहिती सर्वांना. आणि मग ज्यावेळेला वसुदेव म्हणतात की हे कंस राजा कंसा तुला तर माझ्या मुलाकडून भीती आहे, देवकी तुला मारणार नाहीये, आत्ता तू घाबरू नकोस आणि मी तुला माझी सर्व अपत्य मुलं तुला देऊन टाकेन, त्या तू त्यांना मारू शकतोस तू. आणि मग ज्या वेळेला पहिला पुत्र होतो त्यावेळेला नारद मुनी सॉरी त्यावेळेला वसुदेव हे आपल्या पुत्राला घेऊन कंसाच्या घरी येतात. त्याच्या महाराजात म्हणते की हा पुत्र घे माझा पहिला पुत्र आहे. त्याला कंसाचं हृदय द्रवत म्हणतो की बापरे हा वसुदेव किती प्रामाणिक आहे, या वसुदेवानं आपला पुत्र माझ्याकडे मानण्यासाठी दिलेला आहे. त्याला कंस म्हणतो की अरे वसुदेव असं नाहीये, मला तर 8व्या पुत्राकडून भीती आहे आणि तू काय कर तू हा पुत्र घेऊन घरी जा, नंतर बघूया आपण काय करायचं. ते वसुदेव घेऊन घरी चाललेले असतात पण त्यांच्या मनात थोडी एक शंका येते की आसूर लोकांचा काय भरोसा नाहीये, आसूर लोक आसुरी वृत्तीची लोक आहेत. अर्थात आसूर आणि आसुरी वृत्ती ह्यामध्ये फरक आहे. आसूर म्हणजे काय एकदम असं वाटतं की एक डोकं शिंग आहे, केस काळे आहेत, लाल चेहरा आहे असा आसूर. पण एक आसुरी वृत्ती असते, रूपाल म्हणतात अतिशय सुंदर नीटनेटका पोशाख केलेला देखील आसूर असू शकतो त्याच्या वृत्तीनुसार. तर असे म्हणतात की असा काय भरोसा नाही, हा पुन्हा आपल्याला काय त्याच्यात काही करू शकतोस. आणि मग ते घरी गेल्यानंतर नारद मुनी विचार करतात अरे हे असं कसं काय झालं. नारद मुनी आपला नारायण नारायण करत तंबोरा घेऊन तिथं पोचतात कंसाच्या महालामध्ये. म्हणतात की लगेच कंस ते स्वागत करतो, बघा नारद कशी खायते आहे. नारद मुनी कुठेही गेले स्वागत होतं नारद मुनींचं. स्वागत केल्यानंतर नारद म्हणतात की अरे कंसा तू काय मूर्ख आहेस, तुला माहित नाहीये की या मथुरेमध्ये वृष्णवंशामध्ये अनेक कुळामध्ये देवतांनी जन्म घेतलेला आहे आणि भगवंतांनी पूर्ण प्लॅन केलाय तुला मारण्याचा, तुला काय माहित नाही तू इतका बिंदास कसं काय आहेस, तू त्या मुलाला सोडून दिलंस असं कसं काय. तो म्हणला नारद मुनी असं नाहीये की देवकीचा 8वा पुत्र मला मारणार, हा तर पहिला पुत्र आहे, अजून 7 पुत्र बाकी आहेत, 6 पुत्र बाकी आहेत, तू मूर्ख आहेस. नारद मुनी म्हणाले त्याने आपल्या जोहितने कमळ काढलं आणि दाखवलं कमळ, म्हणले तर 8 पाकळ्या असतं कमळाला, म्हणले असे मोज तो म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हेतून मोज. परत मोजलो ती प्रत्येक पाकळी फिरवली, ही 7वी ही 8वी ही 8वी अशी आली. म्हटलं अरे कसं काय झालं असं. म्हणले बघ याचा अर्थ काय, याचा अर्थ देवकीचा कोणताही पुत्र 8वा शकतो. आणि मग लगेच त्यानं त्यांना बंदी बनवलं. तर या ठिकाणी आचार्य म्हणतायत की आपल्या म्हटलं की नारद कळ लावली ज्याने काहीतरी भांडण उकळून काढलं नारद, असं नाहीये. वास्तविक पाहिलं तर कसं असतं की ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्यामध्ये जे काही दोष असतात ते दोष आपण दुसऱ्यामध्ये पाहत असतो. सप्रमुख राधाना स्वामी महाराज म्हणतात एक रिफ्लेक्शन पडतं ते दुसऱ्याच्या याच्यामध्ये. जर आपण जर हिरव्या कलर चष्मा घातला तर आपलं जग हिरवं दिसतं पूर्णपणे. जर लाल कलर चष्मा घातला, लाल काचे चष्मा घातला तर जग लाल दिसतं. जी वृत्ती आपल्यामध्ये आहे ते आपण इतरांमध्ये पाहतो. म्हणून जे लोक अभक्त आहेत नास्तिक आहेत त्यांना वाटतं की नारदने तर कळवले, नारद भांडलं लेखाने, तसं नाहीये. आचार्य म्हणतात की नारद मुनी हे इतके आतुर होते भगवंताचा जन्म होण्यासाठी, त्यांनी मुद्दाम ते कार्य केलं की जेणेकरून काय होईल भगवंत लवकर प्रकट होतील आणि या कंसाचा पापाचा घाडा फोडून टाकतील, त्याचा वध करतील. हा त्याचा उद्देश असतो. किंवा कधी कधी नारद मुनी एक लीलेमध्ये रस उत्पन्न करण्यासाठी तिची लीला घडतात. जसं की नारद मुनी काय केलं होतं की रुक्मिणीला एक पारिजातचं फुल आणून दिलं, हे घे फुल भेट माझ्याकडून. मग ती फुल घेऊन आली महालामध्ये, ते फुल सत्यवान पाहिलं. सत्यवान म्हणले की ते काय बोलत नाही सत्यवान त्यावेळेला. मग ती म्हणते भगवंतांना एक भगवंता स्वामीजी, स्वामी म्हणते की मला ते फुल नाही भेटलं, नारदाने फुल रुक्मिणीला दिलं आहे, मला फुल पण नाही काहीच नाही. म्हणले म्हणून म्हणे ठीक आहे आता त्यांना समजलं की काहीतरी हा हे केलं नारद मुनींनी. आणि मग त्यावेळेला म्हणतात की तुला फूल काय तुला अख्खं झाड होऊन देतो मी. मग गेले पण युद्ध कराय ह्याच्याबरोबर इंद्राबरोबर. तर नारद मुनी काय करतात कधी कधी त्या लीलेमध्ये रस उत्पन्न करण्यासाठी असे एक मध्ये ते सहभाग घेतात. तर हा त्यांचा रोल त्या ठिकाणी आहे. म्हणून नारद मुनी हे अजून एक कथा येते परवा वैष्णवी फार सुंदर कथा सांगितली कशाप्रकारे सुकंत राजा आणि विश्वामित्र मुनीच्या कथेमध्ये येतं ते. त्या राजाला म्हणतात नारद मुनी की तू सर्वांना प्रणाम कर सभेमध्ये पण विश्वामित्र मुनीला प्रणाम करू नको. म्हणजे त्यांना तू प्रणाम करत नाहीत. आणि मग विश्वामित्र मुनी हे रागारागाने बाहेर पडतात त्या सभेतून. आणि मग ते रामाला भेटतात. रामाला म्हणतात की आज माझ्या मोठा अन्याय झालेला आहे. म्हणजे काय झालं अन्याय. हा सुकंत राजा काशी नरेश यानं मला प्रणाम नाही केला अभर्ष माझा अपमान केला आहे. तर मग काय करायचं म्हणले त्याला देहदंड द्या. आणि ज्याला ही वार्ता सुकंतला कळते त्याला तो म्हणतो बाप रे काय झालं हे. मग ते नारमिश होत आहेत नारद कुठे गेले नारद कुठे गेले. नारद सापडत नाही कुठे गेले ते नारद गायब होता त्या ठिकाणी. आणि नंतर मग शेवटी नारद मुनी ज्या वेळेला सुकंत भरपूर ती कथा पाहिली मागच्या दोन दिवसापूर्वी भागवत मध्ये. मग नंतर ज्या वेळेला हनुमानजी त्याचं रक्षण करतात आणि केवळ राम नामाचा जप करत असतात हनुमानजी त्यावेळेला रामांचा जो बाण आहे रामबाण असा आहे की तो एकदा सोडला की परत तो माघार येत नाही. आपलं कार्य करूनच माघार येतो रामबाण. पण त्यावेळेला हरिनामाच्या जोरावरती प्रभू रामांचा बाण देखील माघार आला. तो बाण काय करू शकला नाही. आणि मग त्यावेळेला नारद मुनींनी ही कथा का केली ते